खंड दुसरा प्रकरण 20 बालासुंदरम। जशी ज्याची भावना तसे त्याला फळ मिळते हा नियम माझ्या बाबतीत अनेक वेळा लागू पडलेला माझ्या अनुभवास आला आहे। लोकांची म्हणजे गरिबांची सेवा करण्याच्या माझ्या तीव्र इच्छेने गरिबांबरोबर नेहमी माझी अनायासेच गाठ घालून दिली आहे। नाताळ इंडियन काँग्रेसमध्ये नाताळात जन्मलेल्या हिंदी लोकांनी भाग घेतला होता। मेहता वर्ग त्यामध्ये दाखल झाला होता। तरी पण अगदी खालचा वर्ग मजूर गिरमिटे यांनी तीत प्रवेश केला नव्हता। काँग्रेस त्यांची बनली नव्हती। त्यांनाही तिची वर्गणी भरून तिच्यात दाखल होऊन तिला आपलीशी करण्याची मुकळीक होती। परंतु काँग्रेस त्यांची सेवा करील तेव्हाच त्यांना काँग्रेसबद्दल आपुलकी वाटू लागणार असा प्रसंग आपण होऊन चालून आला। आणि तोही अशा वेळी की जेव्हा माझी किंवा काँग्रेसची त्या प्रसंगासाठी तयारीही झालेली नव्हती। कारण की यावेळी मला वकिली सुरू करून 4-2 महिने झाले असतील नसतील। काँग्रेसचेही बालवय होते। अशा वेळी एके दिवशी एक फाटके कपडे घातलेला अंगाला कंप सुटलेला तोंडातून रक्त गळतंय पुढचे 2 दात पडले आहेत असा एक मद्रासी हिंदी फेटा हातात धरून रडत माझ्यासमोर येऊन उभा राहिला। त्याला त्याच्या मालकाने सक्त मार दिला होता। माझ्या कारकुनाला तामिळ कळत होतं। त्याच्यामार्फत मी त्याची माहिती मिळवली। बालासुंदरम एका प्रतिष्ठित गोऱ्या इसमाकडे मजुरी करीत असे। मालकांना काही कारणाने राग आला असावा। त्याला भान राहिले नाही आणि त्याने बालासुंदरमला खूप मार दिला। त्यात बालासुंदरमचे 2 दात मोडून पडले। मी त्याला डॉक्टरांकडे पाठविले। त्यावेळी गोरे डॉक्टरच उपलब्ध होते। झालेल्या इजेबद्दलचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र मला पाहिजे होते। ते घेऊन मी बालासुंदरमला मॅजिस्ट्रेटकडे घेऊन गेलो। तेथे बालासुंदरमची शपथेवर जबानी नमूद केली। ती वाचून मॅजिस्ट्रेट मालकावर संतापले। त्याच्यावर समन्स काढण्याचा हुकूम दिला। माझा हेतू मालकाला शिक्षा करविण्याचा नव्हता। माझ्या मनातून फक्त बालासुंदरमला त्याच्यापासून सोडवायचा होता। गिरमिट्यासंबंधीचा कायदा मी वाचून पाहिला। सामान्य नोकराने नोकरी सोडली तर मालक त्याच्यावर दिवाणी दावा करू शकतो, फौजदारी करू शकत नाही। गिरमिट आणि सामान्य नोकरी यामध्ये पुष्कळ फरक होता। पण मुख्य मुद्दा हा होता की गिरमिट्या मालकाला सोडून गेला तर तो फौजदारी गुन्हा होईल आणि त्याबद्दल त्याला कैदेची शिक्षा भोगावी लागे। म्हणूनच सर विल्यम हंटरने या स्थितीला गुलामगिरीची उपमा दिली। गुलामाप्रमाणे गिरमिट्या हा मालकाची मालमत्ता समजला जाई। बालासुंदरमला सोडविण्याचे 2 मार्ग होते। एकतर गिरमिट्यांसाठी नेमलेल्या अंमलदाराने याला कायद्यात त्यांचा रक्षक असे नाव दिलेले होते। गिरमिट रद्द करावे किंवा दुसऱ्याच्या नावावर चढवून द्यावे किंवा मालक स्वतः त्याला सोडायला तयार झाला तर मी मालकाला भेटलो। त्याला म्हटले, माझ्या मनात तुम्हाला शिक्षा करावयाची नाही। या माणसाला सक्त मार बसला आहे हे तुम्हाला दिसतेच आहे। तुम्ही त्याचे गिरमिट दुसऱ्याच्या नावावर चढवायला कबुली दिली तरी मला पुरे आहे। मालकाला तरी तेच पाहिजे होते। मग मी रक्षकाला भेटलो। त्यांनीही परवानगी देण्याचे मान्य केले, मात्र एका शर्तीवर की मी बालासुंदरमसाठी दुसरा शेट शोधून काढला पाहिजे। नवीन मालक शोधायचा तो इंग्रजच पाहिजे होता। हिंदी लोकांना गिरमिटे ठेवायला परवानगी नव्हती। अजून माझी थोड्याच इंग्रजांची ओळख झाली होती। त्यापैकी एकाला भेटलो। त्याने माझ्यावर मेहरबानी म्हणून बालासुंदरमला ठेवून घेण्याचे कबूल केले। मी त्याच्या मेहरबानीचा स्वीकार केला। मॅजिस्ट्रेटने मालकाला गुन्हेगार ठरवून त्याने बालासुंदरमचे गिरमिट दुसऱ्याच्या नावावर चढवून देण्याचे कबूल केल्याची नोंद केली। बालासुंदरमच्या केसची हकीकत गिरमिट्यांमध्ये चोहीकडे पसरली आणि मी त्यांचा बंधू ठरलो। मला हे नाते आवडले। माझ्या कचेरीपुढे गिरमिट्यांची मालिका सुरू झाली आणि त्यांची सुखदुःखे जाणण्याची मला उत्तम संधी प्राप्त झाली। बालासुंदरमच्या केसचे प्रतिध्वनी थेट मद्रास इलाक्यापर्यंत ऐकू गेले। त्या इलाक्याच्या ज्या प्रदेशातून लोक नाताळच्या गिरमिटात जात त्या त्या प्रदेशातील लोकांना गिरमिट्यांनीच ही हकीकत कळवली। या केसचे खुद्द विशेष महत्व नव्हते, पण आपल्यासाठी सार्वजनिकरित्या काम करणारा कोणीतरी निघाला आहे याचेच लोकांना मोठे कौतुक वाटले। त्यामुळे त्यांना एका तऱ्हेचा धीर मिळाला। मी वर लिहिले आहे की बालासुंदरम आपला फेटा काढून हातात धरून आत आला होता। या गोष्टीमध्ये फार करुण रस भरलेला आहे। तिच्यावरून आपली हीन स्थिती दिसून येते. माझा पगडी उतरण्याचा प्रसंग आपल्याला पूर्वी कळलाच आहे. गिरमिट्या किंवा इतर नौखे हिंदी कोणाही गोऱ्या इस्माकडे गेले असता त्यांच्या सन्मानार्थ डोक्याचे काढीत, मग ती टोपी असो, बांधलेली पगडी किंवा गुंडाळलेला फेटा असो, दोन हातांनी सलाम करण्याने भागत नसे. बालासुंदरमला वाटले की माझ्यापुढेही त्याच तऱ्हेने आले पाहिजे. बालासुंदरमचे अशा तऱ्हेचे दृश्य माझ्या अनुभवात पाहिलेच होते. मला शरम वाटली. बालासुंदरमला फेटा बांधायला सांगितले. तो बांधताना त्याने फार संकोच केला, पण त्यामुळे त्याला झालेला आनंद मी पाहू शकलो. दुसऱ्याला उणेपणा आणण्यात लोकांना आपला मान झाल्याचे कसे वाटते हे कोडे मी अद्याप उलगडू शकलो नाही.